अरब स्प्रिंगचा उद्गाता ताहरीर चौक, लेखक धनंजय बिजले। ऐतिहासिक ताहरीर चौकाकडे जाणारे सारे रस्ते निदर्शकांनी फुलून गेले होते। चौकात जनतेचा महासागरच लोटला होता। लीव 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 मुबारक अशा घोषणांनी सारा आसमंत दुमदुमून गेला होता। चौकात त्या शुक्रवारी सायंकाळपर्यंत 2.5 ते 3 लाख लोक जमले होते। चौकाकडे येणारे सारे रस्ते निदर्शकांनीच व्यापले होते। निदर्शकांचे लोंढेच्या लोंढे जनसागरात विलीन होत होते। तसतसा घोषणांचा स्वर टिपेला जात होता। निदर्शकात नवा जोम संचारत होता। यामध्ये तरुणांची संख्या सर्वाधिक होती। जीन्स टी शर्ट घातलेले उच्चभ्रू टेक्नोसॅव्ही हुशार तरुणांच्या हाती एकतर इजिप्तचा राष्ट्रध्वज होता किंवा मुबारक राजवटीविरुद्धचा घोषणा फलक। सर्वात महत्वाचं म्हणजे फेसबुकवरून या आंदोलनाची हाक देण्यात आली होती। अशा प्रकारे सोशल मीडियानं हाक दिलेलं जगातलं हे पहिलंच आंदोलन। आंदोलनास मिळालेला प्रतिसाद पाहून सामान्यांपासून सरकारपर्यंत सारेच अवाक झाले। पुढं काय होणार आहे याचा अंदाज कुणालाच येत नव्हता, ना आंदोलकांना की सर्व सत्ताधीश मुबारक यांच्या राजवटीला। इजिप्तची राजधानी कैरोतील हे दृश्य इकडे दुबई टीव्हीवर पाहताना माझ्यातील पत्रकार मला शांत बसू देत नव्हता। मी शरीरानं जरी कोसो मैल दूर असलो तरी मनानं मी केव्हाच ताहरीर चौकात पोहोचलो होतो। मनातून अस्वस्थ होत होतो। काहीही कर आणि ताहरीर चौकात जा असा मला माझा आतला आवाज आणि हाडाचा पत्रकार सांगत होता। खरं तर मी मूळचा इजिप्तचाच, सध्या दुबईत नोकरीनिमित्त एका टीव्ही चॅनलमध्ये पत्रकार म्हणून काम करत होतो। माझ्या देशात असं काही घडेल असं मला स्वप्नातही वाटत नव्हतं। शेजारच्या ट्युनिशियाप्रमाणेच आता माझ्या देशातही क्रांती होते की काय असं मला वाटू लागलं। ताहरीर चौकातील दृश्य खरंच ऐतिहासिक होतं। या क्षणांचा साक्षीदार होणं, टीव्ही कव्हरेजच्या निमित्तानं त्याचं वार्तांकन करणं आणि इजिप्तच्या अंतरंगातील सारे ताणेबाणे समजावून घेणं मला आवश्यक वाटत होतं। त्यामुळं मी फारसा पुढचा मागचा विचार न करता दुसऱ्या दिवशी सकाळचं फ्लाईट पकडलं आणि थेट कैरो विमानतळावर लँड झालो। विमानतळावरूनच मी कैरोतील माझ्या पत्रकार मित्राला फोन लावला। तसे आम्ही दोघंही 40 आत बाहेरील। पत्रकारितेत 15 वर्ष मुसाफिरी केलेले, त्यामुळे समाजभान असलेले, तोही निदर्शनं पाहून अवाकच झाला होता। पण हे सारं आत्ताच का घडतंय याची संगती
सॅम्पल कम्प्लीट Ready to continue?